पौलाचे गलती करास पत्र अध्याय एक. गलतियाच्या मंडळ्यास मनुष्यापासून नव्हे, मनुष्याच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले तो देवपिता यांच्याद्वारे झालेला प्रेषित पौल, त्या मजकडून व माझ्याबरोबरच्या सर्व बंधुजनांकडून देवपिता व आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे, म्हणून ज्याने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले तो आपला प्रभू येशू ख्रिस्त, याचपासून तुम्हास कृपा व शांती असो. त्याला युगानुयुग गौरव असो, आमेन. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हास ख्रिस्त कृपेच्या द्वारे पाचारण केले त्याचपासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळू लागला आहात. ती दुसरी नाही, तरी पण तुम्हास खोटाळण्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. जी सुवार्ता आम्ही तुम्हास सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगू किंवा स्वर्गातून देवदूत येऊन सांगू तरी तो उत्कृष्ट असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारिली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हा सांगितल्यास तो उत्कृष्ट असो. मी आता मनुष्यांची अगर देवाची मनधरणी कराव्यास पाहतो काय? मी मनुष्यास संतुष्ट कराव्यास पाहतो काय? मी अजून मनुष्यास संतुष्ट करावयास पाहिले असते तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. बंधुजन हो, मी तुम्हास कळवितो की मी सांगितलेली सुवार्ता मनुष्याच्या व्यवहाराप्रमाणे नव्हे, कारण ती मला मनुष्यापासून प्राप्त झाली नाही आणि ती मला कोणी शिकविलीही नाही, तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली. यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की मी देवाच्या मंडळीचा पराकाष्ठेचा छळ करीत असे व तिचा नाश करीत असे, आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे स्वजातीतील माझ्या वयाच्या पुष्कळ लोकांपेक्षा यहुदी धर्मात मी पुढे गेलो होतो. तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलाविले, त्याला मी विदेशी लोकांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी म्हणून आपल्या पुत्राला माझ्या ठाई प्रकट करावे हे जेव्हा बरे वाटले, तेव्हाच मानवांना न विचारिता आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमास वर न जाता मी अरबस्तानात निघून गेलो व दिमिश्कास फिरून परत आलो. मग 3 वर्षानंतर केफाला भेटावयास यरुशलेमास वर गेलो व त्याच्याजवळ 15 दिवस राहिलो. परंतु प्रभूचा बंधू याकोब याच्या वाचून प्रेषितातील दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही. तर पहा, जे मी तुम्हास लिहितो ते खोटे लिहित नाही, हे मी देवासमक्ष सांगतो. मग सूर्या व किलिकिया या प्रांतात मी आलो तेव्हा ख्रिस्तामध्ये असणाऱ्या यहुदियातील मंडळ्यास माझी तोंड ओळख नव्हती. त्यांनी एवढे मात्र ऐकले होते की पूर्वी आपला छळ करणारा हा अगोदर ज्या विश्वासांचा नाश करीत होता त्याची तो आता घोषणा करीत आहे. तेव्हा त्यांनी मजवरून देवाचे गौरव केले.